चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस मंत्र्यांच्या हस्ते रेशन किटचे गरजूंना वाटप। ऊस मंत्री सुरेश राणा यांनी असंख्य गरजू आणि असहाय्य लोकांना रेशन किटचे वाटप केले। दरम्यान त्यांनी सांगितले की उत्तर प्रदेश सरकारच्या इच्छेनुसार आम्ही निरंतर गरीब आणि निराधार लोकांना खाद्य सामग्री पोहोचवत आहोत। कोणत्याही कुटुंबात खाद्यान्न संकट येऊ दिले जाणार नाही। बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये प्रदेश ऊस मंत्री सुरेश राणा यांनी गरजू आणि निराधार लोकांना रेशन किटचे वाटप केले। प्रतिदिवस प्रयोगामध्ये येणारी सामग्री, मास्क आणि चप्पल यांचे देखील वाटप करण्यात आले। कोरोनाच्या जागतिक महामारी दरम्यान सर्वांना केंद्र सरकार तसेच प्रदेश सरकारच्या दिशानिर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे। यावेळी आमदार तेजेंद्र निर्वाल, MLC वीरेंद्र सिंग, जिल्हाधिकारी जसजीत कौर आणि भाजपा जिल्हाध्यक्ष सत्येंद्र तोमर आदी उपस्थित होते।